श्रीराम। श्री समर्थांचा मनोबोध हा 95वा अभंग पाहणारा श्लोक पाहणार आहोत। अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे। शुका कारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी। आता ह्या श्लोकात आणखीन दोन उदाहरणं दिली आहेत की जगाच्या दृष्टीनं निकृष्ट खालच्या पातळीवर असलेली अजामेळ आणि कुंटणी ही दोन उदाहरणं याच्यात घेतली आहेत। ही सुद्धा रामनामाने त्यांचा उद्धार झाला असं सांगायचं आहे। कारण भगवद्गीतेने असा श्लोक म्हटला आहे 9व्या अध्यायामध्ये, अपिचेत सदुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरैव समंतव्या सम्यक व्यवस्थितो ही सहा। जे दुराचारातला दुराचारी जरी असला तरी जर तो आपला दुराचार टाकून भक्ती करायला लागला तर तो मुक्त होतो, वाल्याचा वाल्मिकी झाला। तशी ही दोन उदाहरणं इथं घेतलेली आहेत। पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं वाक्य लक्षात घ्यायला पाहिजे की पापं करण्याची टाकून नाही, ते इकडं पापंही करतात आणि इकडं नामही घेतात, असंच आपलं थोडंसं चाललं असतं। अगदी एवढे पापी आपण नाही तरी देखील काही ना काही हातून घडतच असं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंताचं विस्मरण हेच पाप आहे आणि भगवंताचं स्मरण हे पुण्य आहे, जे सहज करता येण्यासारखं आहे। पण नकळत पाप घडत असतं, भगवंताची आठवणच होत नाही। एकदा सकाळी पूजा ते सुद्धा घरात देव असतातच असं नाही। जर कोणाचा असला देव तर ती प्रतिमा जी असेल ती पुसायलाही वेळ होत नाही, कारण कामं असतात, बाहेर जायचं असतं, परत गोष्टी करायच्या असतात। मग जेमतेम नमस्कार असा असा केला केला न केला चालले, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत भगवंताचा आठव नाही। जर काही दुःखाचा प्रसंग आला तरच आठवण व्हायची, कुठं ठेच लागली तर अरे रामा रे असं चुकून नाव आलं तर यायचं। पण जेवत असताना खात असताना अखंड जे भगवंताचं स्मरण पाहिजे, त्याचं कारण भगवंताचं स्वरूप काय आहे, त्याचं आपल्या जीवनात स्थान काय आहे माहितीच नाही आहे। आपण काही बघत असलो तरी त्यावेळेला बोध पाहिजे की तो आत आहे, म्हणून त्याच्या सामर्थ्याने डोळे बघतायत, त्याच्या शक्तीनं कान ऐकतायत, तो आहे म्हणून आपण काही खाऊ शकतो आहे, त्याला चव आहे, जेवतो आहे, आपण काही करतो आहे, हातपाय हालतायत, ते त्याच्यामुळे। ज्या क्षणी तो देहाला सोडून जाईल त्या क्षणी देह म्हणजे नुसती माती, पंचमहाभूतांचा गोळा पोचवायचा लगेच। इतकं वस्तुतः आपला प्रत्येक श्वासनश्वास, हृदयाची धडधड त्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे, पण आपल्याला त्याचं भानच नाही आहे। त्याच्यासाठी काम टाकून बसायचं कारण नाही आहे, पण काम करत असताना प्रत्येक क्षणाला जाणीव पाहिजे की तोच तर आहे, वही तो है, तोच सगळं करतो आहे। आणि आपण बोलताना मात्र मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे हे झालं, मी नसते तर झालं नसतं, जे जणू काही विश्व यांनीच निर्माण केलं आहे। सूर्य उगवतो तो यांच्यामुळे, पाऊस पडतो तो यांच्यामुळे, शेतात धान्य पिकतं यांच्यामुळे। साधा विचार करावा, कुणामुळे सगळं होत आहे? आपली मुलं आपण वाढवली म्हणतो ती सुद्धा आपण वाढवतो का? त्या भगवंत करतो सगळं, आपण नुसतं निमित्त मात्र असतो, सगळ्या गोष्टी तो करत असतो, पण त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं। आणि त्याचं पूर्ण दुर्लक्ष झालं की त्याच्यातून ही पापी मंडळी जन्माला येतात, असुरी संपत्ती ज्यांच्याजवळ आहे ती। त्याची उदाहरणंही याच्यामध्ये श्लोकात पुष्कळ ठिकाणी दिलेली आहेत। तसं ह्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे अजामेळ पापी, अजामेळ अत्यंत पापी, वदे पुत्र कामे, पण पुत्राचं नाव नारायण ठेवलं होतं, कसं काय ठेवलं कोण असतो, पण त्याच्यावरचीच्या स्नेहाने आणि प्रेमाने तो मुलाला नारायण नारायण हाका मारत असा। नारायणावर प्रेम, मुलावर प्रेम पुष्कळ, त्यामुळे नारायण नाम त्या निमित्ताने घेतल्यामुळे त्या आजामेळाला देखील मुक्ती मिळाली. ती गोष्ट मोठी विस्तृत आहे की कशामुळे मिळाली. नारायण नावाचा परिणाम त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः ते नामजप करायला सुरुवात केली. त्याच्यात परिवर्तन झालं, जसं वाल्यामध्ये परिवर्तन झालं. रामनाम बसला तो बसलाच, त्यामुळे वाल्मिकी होऊनच उठले ते. तमोगुणाचं हे एक आहे, ती जितकी अशी ह्या दिशेनं झुकलेली असतात तितकीच एखादी गोष्ट जर त्यांनी मनावर घेतली तर तेही तितक्याच जिद्दीनं करतात. तो बदल मात्र व्हायला पाहिजे. तसं इथं त्यांनी सांगितलं आहे, आजामेळात हा बदल झाला. दुसरं उदाहरण त्यांनी दिलं आहे, शुकाकारणे कुंटणी रामवाणी. एक गणिका घरात सांभाळायला पोपट, त्या पोपट्याला ती नाम शिकवत होती म्हणायला. त्याला म्हणायला नाम शिकवता शिकवता तिच्या मुखातून जे आलं त्याचा परिणाम तिच्यावर इतका झाला की ती देखील मुक्त होऊन गेली. नाहीतर एक गणिका वास्तविक तिला समाजात स्थान काय आहे, पण असं काही नसलेलं सुद्धा कोणीही असो, जसं गीतेत म्हटलं आहे, स्त्रिया वैश्या तथा शूद्रा ते पियांती परामगती. त्यांना मोक्षाचा अधिकार आहे का? आहे. कोणीही असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, लहान असू दे, मोठा असू दे. ध्रुव प्रल्हाद केवढे होते, लहान होते, पुढे आलेलंच आहे तो पुढच्या श्लोकामध्ये. पण लहान वयात त्यांनी भगवंताचा ध्यास घेतला, मुक्त होऊन गेले. त्यामुळे मुक्तीचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. पण त्याची जाणीवच पुष्कळ वेळा नसते. आणि काही लोकांना असंही वाटत असतं, काय करायचं मुक्त होऊन, पुन्हा जन्म आला ते छान आहे, खातोय पितोय मजेच राहतोय. ते जोपर्यंत सगळं ठीक चाललेलं असतं तोपर्यंत जन्म असावा असा वाटतो. आणि जेव्हा काही आपत्ती येतात, विशेषतः देहावर आपत्ती जेव्हा येते तेव्हा भगवंताची आठवण जास्त होते. का त्या यातना सहन होत नाहीत? 10 डॉक्टर उशा पायथ्याशी असले तरी काही करू शकत नाहीत, कारण त्यांच्या हातात काही नाही. विज्ञान किती पुढं गेलं तरी मर्यादाच आहे त्याला, फार काही करू शकत नाहीत कोणी. पण त्यावेळेला लक्षात येतं किंवा काही डॉक्टर सांगतात हां की मी हे करतो आहे पण तुम्ही देवाचं नाव घ्या, सांगतात ते, प्रामाणिक असतात. कारण मला अशा डॉक्टरांचा अनुभव आहे की आम्ही करतो आहे सगळं पण ताई तुम्ही देवाचं नाव घ्या. म्हटलं मी घेतच आहे, तुम्ही तुमचा प्रयत्न करा काय असेल. पण म्हणजे काहीही करत असताना त्याचं अधिष्ठान हे विसरता कामा नाही, ते पक्कं धरायचं आहे. आणि मग आपला संसार काय करायचा तो करायचा. संसाराला अधिष्ठान परमार्थाचं, ते लक्षात ठेवायचं. म्हणजे मग संसारही सुखाचा होतो, परमार्थही होतो. पण इथं त्यांनी सांगितलं की हे जे दोन अजामेळ आणि कुंटणी सांगितली शुकाकारणे, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. त्यांचं पुराणात नाव घेतलं गेलं भक्त आहेत म्हणून. नाव कोणाचं घ्यायचं? जे आपल्या संबंध जीवन अशा तऱ्हेनं घालवलं की त्यांचं नाव इतरांनी घ्यावं, अशी भक्त मंडळी जी आहेत ती लक्षात यावी. त्यांचं एका ठिकाणी भगवंतांनी म्हटलं आहे की माझंच नव्हे तर माझ्या भक्तांचं देखील जो स्मरण करतो तो मुक्त होऊन तो मला आवडतो. भक्तांचं स्मरण करतो आपणही बघतो, आईच्या जवळ लहान मूल असतो तर जी चतुर व्यक्ती आहे ती आईशी काय बोलण्यापेक्षा त्या मुलाचंच कौतुक करते की आणि आईला खूप बरं वाटतं. आपल्या बाळाचं कौतुक करतायत ना, बरं वाटलं. तसं भक्ताचं तुम्ही जेवढं कौतुक कराल तेवढं भगवंतांना खुश होतात, त्यांना आनंद होतो. म्हणून भक्तांचं सुद्धा स्मरण करायचं सांगितलेलं आहे. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुकाकारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. जय जय रघुवीर समर्थ.